RRD.com podcast.
विझी डेली शुगर मार्केट अपडेट. शनिवार 27 जुलै 2019. डोमेस्टिक मार्केट. आज देशातील मार्केटमध्ये साखरेची मागणी मिश्रित दिसली. महाराष्ट्रातील कारखान्यांचे भाव 3110 ते 3150 रुपये प्रति क्विंटल, तर रिसेलचे भाव 3050 ते 3090 रुपये राहिले. उत्तर प्रदेशमध्ये विक्री 3190 ते 3320 रुपयात होत आहे. रिसेलचे भाव 3220 ते 3345 रुपये आहेत. गुजरातमध्ये S30चा व्यापार 3110 ते 3150 रुपये होता, तर तमिळनाडूमध्ये साखरेची विक्री GST सोडून 3220 ते 3225 रुपयेमध्ये झाली.